नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: सुदारणा ही सक्ती न्हय तर आपल्या सरकारा खातीर एक वचनबद्धताय आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. ही धोरणां लोकांक फाटबळ दिवपी आसात अशें तांणी म्हळें. भारत बांगलादेश सिमेचेर फेन्सिंग करपा खातीर 1129 एकर सुवात दिल्ले खातीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी राज्य सरकाराची तोखणाय केल्या. भारत आनी नेपाळान शिम वेवस्थापन आनी सुरक्षीत द्विपक्षीय सहकार्य घटमूट करपाची वचनबद्धताय उक्तायली. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात ब्रिक्स युवा आनी ब्रिक्स खेळा मंत्र्यांची बसका जातली आनी संवसारीक बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलीत आयज भारतीय बायलांच्या दोट्टी गटात ट्रिसा जॉली आनी गायत्री गोपीचंद चीनाच्या जोडये आड खेळटल्यो. आता पुराय खबरो: सुदारणा ही सक्ती न्हय तर आपल्या सरकारा खातीर एक वचनबद्धताय आनी खात्री आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. ही धोरणां लोकांक फाटबळ दिवपी, वाड आनी उदरगतीची समर्थक आसात अशें तांणी म्हळें. काल सांजे नवी दिल्लीत जाल्ल्या इकॉनॉमिक टायम्स वर्ल्ड लिडर्स फोरमात प्रधानमंत्री उलयताले. आपल्या सरकारान सुदारणां खातीर स्पश्ट आराखडो तयार केला, जातूंत मुखेलपणान प्रशासकीय पावड्याचेर सुदारणा करपाचेर लक्ष केंद्रीत केला. देशाचो फुडार सुरक्षीत दवरपा खातीर भारत धोरण पावड्यार फुडले पिळगेक सुदारणा करता. संवसारीक अर्थीक वातावरणाविशी लेगीत प्रधानमंत्री उलयले.
हमने रिफॉर्म्स को लेकर एक क्लियर रोडमॅप बनाया. इस रोडमॅप की प्रमुख दिशा रही है गवर्नेंस लेवल के रिफॉर्म्स हो. इसके लिए आज 21वीं सदी के भारत में हम सिर्फ रेगुलेशन नहीं बदल रहे, हम रेगुलेशन की पूरी फिलॉसॉफी बदल रहे.
भारत आनी नेपाळ हांणी द्विपक्षीय सहकार्याच्या पुराय वर्णपटाचो नियाळ घेतलो आनी शिम वेवस्थापन आनी सुरक्षा हांचेर सहकार्य घटमूट करपाची आपली वचनबद्धताय उक्तायली. काल देहरादूनात सोपी भारत नेपाळ संयुक्त कार्यपंगडाचे 14वे बसके वेळार ही चर्चा जाली. 2 दिसांच्या बसकेत शिमेभायर गुन्यांव आनी गुन्यांवकारी कार्यावळींचेर उपाय काडप, शिमेवयल्या मुळाव्या साधन सुविधांचो, रस्ते आनी रेल्वे नेटवर्काचो घटमूट आनी प्रभावी वापर, अतिक्रमण काडून उडोवप हाचेर चर्चा जाली अशें केंद्रीय गृह मंत्रालयान निवेदनात सांगला. नवे सरकार सत्तेर आयले उपरांत 45 दिसां भितर राज्यातल्या भारत बांगलादेश शिमेचेर फेन्सिंग करपा खातीर 1129 एकर सुवात शिम सुरक्षा दळ BSF आनी सशस्त्र सीमा बल SSB हांकां दिल्ले खातीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांची तोखणाय केल्या. काल अस्तंत बंगालातल्या सिलीगुडी हांगाच्या रानीदंगा वाठारातल्या SSB शिमेवयल्या मुखेल कार्यालयात आयोजित कार्यावळीत मंत्री शहा उलयताले. घुसखोरी थांबोवपा खातीर आनी राष्ट्रीय सुरक्षा राखपा खातीर शिमेचेर फेन्सिंग पुराय करप महत्वाचें आसा. बेकायदेशीर स्थलांतराचेर सहकार आपले शुन्य सहिष्णुताय धोरण चालू दवरतले अशें मंत्री अमित शहा हांणी मुखार सांगले.
सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि BSF और SSB के लिए सुभेंदु जी ने दे दिया. कुछ 29 एकड़ बाकी बचा है. मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है. उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता.
बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ फुडारी मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर हांणी काल ढाकाच्या बंगाभादन हांगा जाल्ल्या सुवाळ्यात बांगलादेशाचे 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोपूत घेतलो. संसदेचे उपसभापती कैसर कलम हांणी तांकां सोपूत दिलो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी भारताची सांस्कृतीक मुळां सांबाळपाचें महत्व सांगून संस्कृतायेक देशाक एकवटीत करता अशें तांणी सांगलें. काल नवी दिल्लींत जाल्ल्या अंतरहृदय कनेक्ट मल्हार कार्यावळींत उलोवप करतना उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी तरणाट्यांक, खासा करून जेन्झी हांकां धीर आनी जापसालदारकेन वेवस्था सुदारपाक आनी घटमूट करपाक योगदान दिवपाचो उलो मारला. तरणाट्यांनी भारताची विंगड विंगड सांस्कृतीक परंपरा पाळची अशें सांगून राष्ट्रभावना घटमूट करपी उपक्रमांचे महत्व तांणी उक्तायले. भारतातली शास्त्रीय संगीत परंपरा शेकड्यांनी वर्सां तिगून उरल्या. संगीत शांतताय हाडटा आनी प्रदेश, भास आनी संस्कृतायेंतल्या लोकांक जोडटा अशेंय उपराष्ट्रपतींनी सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. दिल्लीत दोनूय वटांनी मुखेल संवाद जाल्ल्यान भारत आनी ब्रिटन हांणी प्रशिक्षण आनी क्षमता निर्माण करून दोनूय देशांच्या सशस्त्र दळांमदी द्विपक्षीय आदान प्रदान वाडोवपाचें मान्य केलां. संरक्षण सचीव राजेश कुमार सिंग हांणी राष्ट्रीय राजधानीत ब्रिटनाचे संरक्षण अवर सचीव जेरेमी पॉकलिंगटन हांचे वांगडा भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाचे 25वे बसकेचे सह अध्यक्षपद सांबाळे. हे बसकेत दोनूय देशांनी भारत ब्रिटन दृष्टीकोन 2035 आणि 10 वर्षांचो संरक्षण उद्देगीक आराखड्यावरवी संशोधन आणि उदरगतीचेर भर दिवन चालू आशिल्ल्या संरक्षण उद्देगीक सहकार्याचो नियाळ घेतलो. संरक्षण मंत्रालयान भारत पॅसिफिकातल्या दर्यावेल्या सुरक्षा सहकार्याक दोनूय वटांनी मान्यताय दिल्या. तातूंत भारत पॅसिफिक महासागर उपक्रमातल्यान प्रादेशीक दर्यावेल्या सुरक्षा उत्कृश्टताय केंद्राची स्थापणूक करपाचो आस्पाव आसा अशें सांगलां. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी मोबायल फोन तयार करपाची येवजण MPMS सुरू केल्या. केंद्रीय मंत्रिमंडळान फाटल्या महिन्यात 62,500 कोटी रुपयांचो अर्थसंकल्पीय खर्च करून हे येवजणेक मान्यताय दिली. नवी दिल्लीत मिडियाक संबोधित करतना मंत्री वैष्णव हांणी सांगले की ही येवजण 1 एप्रील 2026 लागू जाल्या.
मोबायल फोन प्रोडक्शन क्युम्युलेटिव्ह व्हिच वॉज अबाउट 22 लाख करोड विल बी डबलिंग इन दिस period. It will go up to 40 lakh crore. And as you know, last year, smartphone as a category, as a product, was the largest exported item out of India. That position will be retained, that position will be further strengthened. Electronics manufacturing became the third largest category. That will also get sustained now with all these initiatives.
भारतात आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात ब्रिक्स युवा मंत्री आणि ब्रिक्स खेळा मंत्र्यांची बसका जातली. ब्रिक्स युवा मंत्र्यांची बसका आयज जातली जाल्यार फाल्यां खेळा मंत्र्यांची बसका जावपाची आसा. ह्या बसकेचे अध्यक्षपद युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडवीय करतले. तातूंत युवा वेव्हार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा खडसे लेगीत वांटेकार जातल्यो. मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण युवा मंत्र्यांचे बसकेत युवा उदरगत आणि सशक्तीकरणात सहकार्य घटमूट करपाचेर भर दितले. शिक्षण कुशळताय उदरगत उद्योजकताय आणि शाश्वत उदरगतीचेर हे बसकेत चर्चा जातली. आयज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमात BWF बॅडमिंटन संवसारीक चॅम्पियनशिपाच्या सेमीफायनलीत भारतीय बायलांच्या दोट्टी गटात ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद हांची जोडी चीनाच्या पहिल्या क्रमांकाच्या लियू शेंगशू आणि तान निंग हांचे आड खेळपाची आसा. ट्रिसा जॉली हांणी आयच्या खेळाविशी मत उक्तायलां.
The crowd that gave us that confidence, even we lost the first game also, they were in full josh that come on girls, you can do this. And I think that really helped us.
भारतीय भालोफेकपटू नीरज चोपडान लॉझान डायमंड लीगात हंगामातलो सगळ्यात बरो 88.05 मीटर भालो फेक करून दुसरी सुवात मेळयली. ताचो भालो श्रीलंकेच्या रुमेश थरांगा पथिरागे हाचे परस फकत 9 सेंटीमीटर फाटी पडलो. पथिरागेन तिसऱ्या यत्नान आघाडी मेळयली आणि उरिल्ल्या फेऱ्यांनी दोनूय खेळगडे आपले गुण वाढवंक शकले नात. एंडरसन पीटरसनान 86.09 मीटरांनी तिसरी सुवात जाल्यार केशॉर्न वॉल्टन 83.71 मीटरांनी चौथो क्रमांक मेळयलो. भारतीय हवामान खात्यान आयज उदेन मध्य प्रदेशात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन आसाम सिक्कीम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा ह्या ईशान्य वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फाल्यां दिल्ली पंजाब हरियाणा चंडीगढ बिहार छत्तीसगढ उदेंत उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लद्दाख ओडिशा अस्तंत बंगाल उत्तराखंड आणि अस्तंत मध्य प्रदेशात हवामानाची अशीच परिस्थिती निर्माण जावपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सुधारणा ही सक्ती न्हय तर आपल्या सरकारा खातीर एक वचनबद्धताय आणि खात्री आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. ही धोरणां लोकांक फाटबळ दिवपी आसात अशें तांणी म्हळें. भारत बांगलादेश शिमेचेर फेन्सिंग करपा खातीर 1,129 एकर सुवात दिल्ले खातीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी राज्य सरकाराची तोखणाय केल्या. भारत आणि नेपाळान शिमव्यवस्थापन आणि सुरक्षेत द्विपक्षीय सहकार्य घटमूट करपाची वचनबद्धताय उक्तायली. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमात ब्रिक्स युवा आणि ब्रिक्स खेळा मंत्र्यांची बसका जातली. संवसारीक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलीत आयज भारतीय बायलांच्या दोट्टी गटात ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद चीनाच्या जोडीआड खेळटल्यो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.